आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 17 डिसेंबर। शक्य असे सर्वात मोठे तारण। परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहे की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करेन। यिर्मयाह 31:31। देव नीतिमान आणि पवित्र आणि आमच्यासारख्या पापी लोकांपासून पूर्णपणे भिन्न असा आहे। नाताळाच्या ह्या हंगामात आणि इतर सर्व प्रसंगी आमची हीच मुख्य अडचण आहे। आम्ही या नीतिमान आणि पवित्र देवाबरोबर आमच्या नात्यात कशी सुधारणा करणार। तथापि देव ममताळू आहे आणि त्याने यिर्मयाह 31 आव्यवचन दिले, ख्रिस्ताच्या जन्माच्या 500 वर्षापूर्वी, की एक दिवस असा येईल जेव्हा तो काहीतरी नवीन करेल। तो छायेच्या जागी ख्रिस्ताची वास्तविकता आणेल आणि तो सामर्थ्यानिशी आमच्या जीवनात येईल आणि त्याची इच्छा आमच्या अंतःकरणावर लिहिल, यासाठी की बाहेरून आम्हास भाग पाडले जाऊ नये, तर आम्ही त्याच्यावर प्रीती कराव्यास आणि त्याच्यावर विश्वास ठेवायास आणि त्याचे अनुकरण कराव्यास आतून इच्छुक असावे। ते साध्य करण्यात आलेले असे सर्वात मोठे तारण ठरेल। जर देव आम्हास विश्वातील सर्वात मोठी वास्तविकता उपभोगाव्यास देणार असेल आणि नंतर आम्हाला या वास्तविकतेची अशा प्रकारे याची जाणीव देण्यासाठी आमच्यात कार्य करीत असेल की जिचा आम्ही सर्वात मोठ्या स्वातंत्र्यानिशी आणि शक्य तेवढ्या मोठ्या आनंदात आस्वाद घेत असू, हे नाताळाचे एक असे बक्षीस आहे ज्याविषयी आम्ही गीत गाऊन आनंद केला पाहिजे। खरे म्हणजे नव्या करारात अगदी याविषयीच अभिवचन देण्यात आले होते, पण एक मोठे अडखळण होते, आमचे पाप, आमच्या अधर्मामुळे देवापासून आमचे विभक्त होणे। पवित्र आणि नीतिमान देव आम्हा पातक्यास इतक्या दयेने कसे वागू शकतो की तो आम्हा सर्वात शक्य आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी विश्वातील सर्वात मोठी वास्तविकता म्हणजे त्याचा पुत्र देतो। उत्तर हे आहे की देवाने आमची पापे त्याच्या पुत्रावर टाकली आणि त्यास तेथे शिक्षा दिली, यासाठी की त्याला ते त्याच्या मनातून काढता यावे आणि आमच्याशी दयेने वागावे आणि त्याच वेळी स्वतः नीतिमान आणि पवित्र असावे। इब्री 9:28 सांगते की ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला। ख्रिस्त जेव्हा मेला तेव्हा त्याने आमची पापे स्वतःही घेतली, 1 पेत्र 2:24, त्याने आमची शिक्षा स्वतःवर घेतली, 8:3, त्याने आमचा दोष पुसून टाकला, 8:1, आणि त्याचा अर्थ आमचे पापे नाहीशी झाली, प्रेषितांची कृत्ये 10:43, ती दंडाज्ञेसाठी आधार म्हणून यापुढे देवाच्या मनात नाही, त्या अर्थाने तो त्यास विसरून जातो, 31:34, ती ख्रिस्ताच्या मरणात गिळंकृत झाली, ज्याचा अर्थ हा आहे की देव आता त्याच्या न्यायास मरून अवर्णनीय रित्या थोर अशा नव्या कराराच्या अभिवचनांची आमच्यावर उधळण करण्यास स्वतंत्र आहे। तो आम्हास आमच्या आनंद उपभोगासाठी विश्वातील सर्वात मोठी वास्तविकता म्हणजे ख्रिस्त देतो आणि तो स्वतःची इच्छा, त्याचे स्वतःचे अंतकरण आमच्या हृदयावर लिहितो, यासाठी की आम्हास ख्रिस्तावर प्रीती करता यावी आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवता यावा आणि स्वातंत्र्य आणि आनंदाने आतून बाहेरून ख्रिस्ताचे अनुसरण करता यावे।